तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची. ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट, जे तुमच्यासाठी महत्वाचं तेच आमच्यासाठीही.
लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारण्यात आली आणि त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता पसरली. विद्यमान 3 खासदारांची तिकीटं कापण्यात आली आणि त्यामुळे आमदार देखील धास्तावल्यात. पाहुयात या संदर्भातला हा रिपोर्ट.
शिंदेच्या खासदारांची तिकीटं कापली. शिंदेंना का घ्यावी लागतीय माघार? निवडणुकीचा सर्वे शिंदेंच्या विरोधात. शिवसेनेतल्या फुटीनंतर शिंदेसोबत गेलेल्या आमदार आणि खासदारांनी भाजपला साथ दिली, मात्र आता उमेदवारीसाठी याच नेत्यांना धावाधाव करावी लागतीय. सध्या शिंदे गटाच्या 3 विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. यात हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने आणि यवतमाळ वाशिमच्या भावना गवळी यांचा समावेश आहे. हेमंत पाटील यांना 2 आठवड्यांपूर्वीच उमेदवारी जाहीर करण्यात आली होती, मात्र भाजपनं केलेल्या सर्वेक्षणातून त्यांचा पराभव दिसत असल्यानं त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. तर रामटेकमध्ये भाजपच्या दबावामुळं शिंदेंना कृपाल तुमाने यांच्याऐवजी काँग्रेस उमेदवाराला उमेदवारी द्यावी लागली. यवतमाळ वाशिममधून भावना गवळींचा पत्ता कट झालाय, त्यामुळे आता शिंदे गटाच्या आमदारांमध्येही चलबिचल सुरू झाली आहे. ही बाब शिंदेंसाठी त्रासदायक ठरू शकते.
सर्वेमध्ये जी काही भूमिका असेल सर्वेची, ती भूमिका बदलण्याचं काम हे सर्वेमध्ये जे सर्वेअर असतात ते दाखवून देतात. आणि जी भूमिका असेल किंवा जो काही सर्वेचा रिपोर्ट असेल तो बदलण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे. आणि सर्वेनुसार जर आपण चालायला गेलो तर मग कार्यकर्त्यांची गरजच काय.
शिवसेनेतल्या फुटीनंतर 18 पैकी 13 खासदारांनी शिंदेची साथ दिली, मात्र सध्याच्या घडीला केवळ 5 खासदारांनाच उमेदवारी मिळेल असं चित्र आहे. भाजपच्या सर्वेक्षणाच्या आधारे उमेदवार बदलण्यात येत असल्यानं नेत्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. हातकणंगले, धैर्यशील माने आणि नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीवरही टांगती तलवार आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांनी शिंदेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय.
अजून कल्याण, डोंबिवली आणि ठाण्याचे उमेदवार ते देऊ शकले नाहीत. जे मुख्यमंत्री स्वतःला ठाण्याचे तारणहार म्हणतात, ठाणे जिल्ह्याचे, ते आपल्या भागातले उमेदवार अद्याप जाहीर करू शकले नाही. स्वतः मुख्यमंत्री दहशतीखाली आहेत भाजपच्या, आणि ते अचानक कुठेतरी अदृश्य होतात. आगे आगे देखो होत आहे क्या.
असल्या प्रश्नांना मी याकरता उत्तर देत नाही की असल्या अफवा पसरवणारे विरोधी पक्षाचे लोक आहेत. आणि ज्या प्रश्नांना काही अर्थ नाही, ज्याला काही महत्त्व नाही, अशा गोष्टींना मी उत्तर देत नाही. मुख्यमंत्री महोदय, मी आणि अजितदादा पवार आम्ही सोबत आहोत.
लोकसभा निवडणुकीत भाजपनं 400 पारचा नारा दिलाय, त्यामुळेच भाजपकडून दबाव तंत्र वापरलं जात असल्याची चर्चा शिंदे गटात दबक्या आवाजात सुरू आहे. केवळ भाजपच्या सर्वेक्षणाचा आधार घेऊन उमेदवारी नाकारणं ही बाब शिंदे गटातल्या बहुतांश नेत्यांना पटलेली नाही, त्यामुळे लोकसभा निवडणुकीसोबत याचे पडसाद विधानसभा निवडणुकीतही उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.
या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि रोज ऐका बिंचपॉड्स ऍप वर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट. आणि हो, आम्ही यूट्यूबवर पण साम टीव्ही या नावानं आहोत. तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.